आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं असं राष्ट्रपतींचं आवाहन. देशाचा वास्तविक जीडीपी वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 6.4% राहील असा आर्थिक पाहणी अहवालाचा अंदाज. जीबीएस बाबत नागपूर मनपाचा सतर्कतेचा इशारा. शहरातील सर्व रुग्णालयांना दिशानिर्देश जारी. आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला 25 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. देशाचा विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आपलं सरकार अभूतपूर्व वेगानं काम करत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संसदेच्या आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या संसदेला संबोधित करत होत्या. देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या थोर नेत्यांनी दिलेली एकतेची शपथ आठवून आणि देश संरक्षणात प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांकडून प्रेरणा घेऊन सर्व नागरिकांनी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत होत्या. सरकारनं गेल्या 10 वर्षात विकास आणि प्रगतीची नवी शिखरं गाठली आहेत असं त्या म्हणाल्या. शेतकरी युवक आणि गरिबांच्या हिताला सरकारनं नेहमीच प्राधान्य दिलं असून मध्यमवर्गीयांची स्वप्न साकार करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यात भारत जगाचा मार्गदर्शक बनला आहे. देशाच्या यूपीआय तंत्रज्ञानाच्या यशाचं जगभरात कौतुक होत आहे असं त्या म्हणाल्या. आयुष्मान भारत आणि मुद्रा लोन बद्दल त्यांनी सांगितलं की
इन्हें हर वर्ष 5 लाख रुपये का हेल्थ कवर मिलेगा. छोटे उद्यमियों के लिए मुद्रा ऋण की सीमा 2 लाख रुपये से बढ़कर 20 लाख रुपये कर दी गई.
देशाची अंतराळ विज्ञानातली प्रगती उल्लेखनीय असून लवकरच भारतीय अंतराळवीर गगनयानातून अंतराळात जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारनं इंडिया एआय हा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला चालना देणारा नवा कार्यक्रम सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत जैव उत्पादन क्षेत्रात भविष्यातल्या औद्योगिक क्रांतीचा सूत्रधार असेल असंही त्या म्हणाल्या. सरकारनं डिजिटल तंत्रज्ञानाला समानता आणि सामाजिक न्यायाचं नवं माध्यम बनवलं आहे असं त्या म्हणाल्या. यातूनच छोट्या गावांपर्यंत बँकिंग आणि यूपीआय सारख्या जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध झाल्या आहे असं त्यांनी सांगितलं. ई प्रशासन हे देखील सरकारचं प्राधान्य क्षेत्र असल्याचं त्यांनी सांगितलं. महिलांच्या नेतृत्वाखालच्या विकासाला प्रोत्साहन दिलं जात असून महिला आज विविध क्षेत्रात गगनभरारी घेत आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. आज महिला वैमानिक लढाऊ विमानं चालवत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रपतींनी केला. महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जात असून 3 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं. महिलांच्या योगदानाशिवाय देश समृद्ध होऊ शकत नाही असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. देशाचा वास्तविक जीडीपी वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 6.4% राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2024-25 या वर्षातल्या आर्थिक पाहणीचा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला. कृषी आणि सेवा क्षेत्राच्या पाठबळावर देशाची अर्थव्यवस्था सातत्यपूर्ण प्रगती करत असून खरीपात चांगला पाऊस झाल्यानं ग्रामीण भागातल्या मागणीत वाढ होत आहे. कारखाना क्षेत्राला मात्र देशाबाहेरून मागणी घसरल्याचा फटका बसला आहे. वैयक्तिक उपभोगाचं प्रमाण स्थिर राहिलं. आर्थिक शिस्त आणि सेवा पुरवठ्यात वाढ या मजबूत बाबींमुळे स्थूल रुपानं आर्थिक स्थैर्य मिळालं असं अहवालात नमूद केलं आहे. 2011-12 स्थिर केलेल्या निकषांवर आधारित चलन फुगवट्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 6.7% तर पूर्ण वर्षभरात 5.4% वाढ झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात जीडीपी वाढीचा दर 6% राहिला असं अहवालात म्हटलं आहे. तत्पूर्वी उद्या सादर होणाऱ्या बजेटबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशावाद व्यक्त केला.
मैं विश्वास से कह सकता हूं कि 2047 जब आजादी के 100 साल होंगे विकसित भारत का जो संकल्प देश ने लिया है ये बजट एक नया विश्वास पैदा करेगा.
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी तेजी होते आहे. सध्या सेन्सेक्स सुमारे 600 अंकांनी वधारून 77,350 अंकांच्या वर व्यवहार करतो आहे. निफ्टीमध्ये 200 अधिक अंकांची वाढ झाली असून हा निर्देशांक 23,400 अंकांच्या वर आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पुणे शहरात गुलियन बारे सिंड्रोमचे रुग्ण आढळून आल्यानंतर नागपूर शहरात देखील सतर्कतेच्या दृष्टीनं नागपूर महानगरपालिकेद्वारे उपाययोजना करण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरातील सर्व रुग्णालयांसाठी दिशानिर्देश जारी करण्यात आलेले आहे. पुणे शहरात गुलियन बारे सिंड्रोमचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे सर्व रुग्णालयांना संशयित आणि बाधित रुग्णांची योग्य नोंद घेऊन ती माहिती मनपा आरोग्य विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर यांनी सांगितले. जीबीएस हा आजार नवा नाही. उपचारानंतर त्यातून रुग्ण पूर्णपणे बरा होतो, पण काहींना दीर्घकाळ त्रास जाणवू शकतो. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. ज्याप्रमाणे वैद्यकीय अभियांत्रिकी उच्च शिक्षणाकरिता उच्च दरावर परिषदेची स्थापना करण्यात आली आहे, त्याच धर्तीवर समाजकार्य प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी सोशल वर्क एज्युकेशन काउन्सिलची गरज असल्याचं प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज नागपूरमध्ये केलं. नागपुरातील वनामती सभागृहात आयोजित महाराष्ट्र सोशल वर्क एज्युकेटर्स या संघटनेला 30 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि प्रजासत्ताक भारताच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रिपब्लिक इंडिया 75 अँड बियॉन्ड या विषयावर 2 दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आज ते बोलत होते. या 2 दिवसीय परिषदेमध्ये समाजकार्य शिक्षणावर विविध तज्ञांद्वारे विचारमंथन होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज मेट्रो भवनला भेट देत महामेट्रोद्वारे कार्यरत नागपूर पुणे ठाणे मेट्रो रेल प्रकल्पाचा आढावा घेतला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हरडीकर यांनी महामेट्रोच्या वतीनं त्यांना मेट्रोच्या संपूर्ण कार्याची आणि प्रगतीची माहिती प्रदान केली. आढावा बैठकीदरम्यान सौनिक यांनी महामेट्रोशी संबंधित मंत्रालय स्तरावरील प्रलंबित समस्या जाणून घेतल्या आणि त्वरित मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यासोबतच फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अंतर्गत नागपूर महानगरपालिकासोबत योग्यरित्या नियोजन करून मल्टी मॉडेल इंटिग्रेशन करण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून नागरिकांना सहजरित्या परिवहनाचे साधन उपलब्ध होऊ शकेल. उत्तराखंड इथे सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत सर्वाधिक 25 पदकांची कमाई केली आहे. यात 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. आज झालेल्या स्पर्धांमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने यानं सुवर्ण पदक मिळवलं आहे, तर रौप्य पदकही महाराष्ट्राच्या रुद्रांश पाटील यानं मिळवलं आहे. सेना दलाच्या अंकुश जाधव यानं या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. काल झालेल्या 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत महिलांच्या गटात महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिनं रौप्य पदक पटकावलं. मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. याच मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून साथ घालत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुणे इथे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात 3रा विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं, असं राष्ट्रपतींचं आवाहन. देशाचा वास्तविक जीडीपी वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 6.4% राहील, असा आर्थिक पाहणीचा अहवाल. जीबीएस बाबत नागपूर मनपाचा सतर्कतेचा इशारा, शहरातील सर्व रुग्णालयांना दिशानिर्देश जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.